नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क प्रतिलिटर 13 रुपयांवरून 3 रुपयांवर आलं आहे, तर डिझेलवरचं प्रतिलिटर 10 रुपये उत्पादन शुल्क पूर्णपणे काढून टाकलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचं वाटप 50% 70% वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हा अतिरिक्त एलपीजी प्राधान्यानं पोलाद, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, रसायनं आणि प्लॅस्टिक उद्योगांना पुरवला जाईल, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. गेल्या दशकात युरियाचं देशांतर्गत उत्पादन 2 कोटी 30 लाख मेट्रिक टनांवरून 3 कोटी 15 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खते मंत्री JP नड्डा यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतसाठा असल्याचं ते म्हणाले. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. या बैठकीदरम्यान राज्यांची सध्याची तयारी, आपत्कालीन योजना आणि अन्य विविध उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1690 अंकांची घसरण झाली आणि तो 73,583 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 487 अंकांची घट नोंदवत 22,820 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.